विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्यासाठीचा बाणेर सूस रस्त्यावरचा प्रकल्प हटवण्याची गरज नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतची याचिका निकाली काढली आहे. या कचरा प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया करा. आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना या प्रकल्पाचा त्रास होऊ देऊ नका, योग्य ती काळजी घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं पुणे महापालिकेला दिले आहेत. या प्रकल्पाविरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्राध्यापिका डॉ मेधा कुलकर्णी यांनी सातत्यानं भूमिका मांडली होती. तसंच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पातळीवर हा प्रकल्प बंद करण्याविषयी चर्चा झाली होती. घरातल्या गौरी गणपतींना निरोप दिल्यानंतर आता पुण्यासह राज्यभरातले नागरिक पुण्याचा वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात गर्दी करत आहेत. विविध मंडळांचे आकर्षक भव्य देखावे तसंच सामाजिक संदेश देणारे जिवंत देखावे पाहण्यासाठी संध्याकाळनंतर पुण्यामध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. दरम्यान येत्या मंगळवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनी सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची आज संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेनं विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात 15 विघटन केंद्र तयार केली आहेत. या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेनंही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सर्व स्तरांवरून जय्यत तयारी केली आहे. नदीकाठावरील विसर्जन घाटांची दुरुस्ती, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, कचरा वाहतूक व्यवस्थेचं नियोजन याबरोबरच सार्वजनिक स्वच्छता, औषधोपचाराची व्यवस्था आणि विविध ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 तारखेला वाढदिवस आहे. यानिमित्त पुण्यात आज सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती. कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून डेक्कन इथल्या धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही सायकल फेरी काढण्यात आली. जवळपास 2500 सायकलपटूंनी यामध्ये सहभागी होत सायकल चालवाचा नारा दिला आणि शारीरिक स्वास्थ्य तसंच पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला. खासदार प्राध्यापिका डॉ मेधा कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून त्याचं उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी फिट इंडियासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे, सुदृढ आरोग्यासाठी सायकल चालवणं महत्वाचं आहे असं खडसे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारी यांनी पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. तो मूळचा सांगलीचा आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर सचिन आज पुण्यामध्ये दाखल झाला. त्यावेळी त्याचं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. विविध ठिकाणी सचिनचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. हिंदी राजभाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विशेष संदेश उद्या सकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या शनिवारी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र सकाळी 7:10 सकाळी 7:15 प्रसारित केलं जाईल. राज्य परिवहन महामंडळानं पुणे विभागाला नव्या 215 गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात या गाड्या दाखल होणार आहेत. पुणे विभागात सध्या 815 गाड्या आहेत. आता नवीन गाड्या आल्यानंतर एकंदर 1025 गाड्या पुणे मुंबईसह अन्य मार्गांवर धावणार आहेत. राज्य शासनानं मोटार वाहन विभागासाठी 23 सप्टेंबर 2022 रोजी सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय जारी होऊन 2 वर्ष झाली तरी या आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही असा आरोप राज्यातल्या मोटार वाहन विभागातल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपल्या या प्रलंबित मागणीसाठी येत्या 24 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा या विभागातल्या कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिला. पुण्यात 19 वर्षांखालील गटासाठी मॉन्सून करंडक आंतरक्लब T20 क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यात क्रिकेट नेक्स्ट अकॅडमीनं ननावरे स्पोर्ट्स फाउंडेशनचा 7 गडी राखून पराभव केला. अन्य दुसऱ्या सामन्यात सेंचुरी क्रिकेट अकॅडमीनं ननावरे स्पोर्ट्स फाउंडेशनचा 9 गडी राखून सहज पराभव केला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 29 तर किमान तापमान 19.9 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान असेल तसंच पावसाच्या हलक्या सरी देखील अपेक्षित आहेत असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.